अध्याय सहा या हटे ख्रिस्ताबद्दल पहिला शिक्षणा सोडी देईन पुरा ओना शिक्षणा से आगला जाता या असने फायदो नाय ओहडा कामहा दुख ओना एन देवाव बोर्स थवना बाप्तिस्मा बद्दल शिक्षण एन आत थवना विधि मोलहा पासा उठना एन बादा काळ्या न्याय शिक्षण ओहडे जुदिये गोठिये पायो अफाय पासो घालवा नाय एन देवा मोरजीव रीते आगला रे गोठिये आपा विचार कहू कहा का जहा योगदा देवा उजवाडो मिळो होरगा माने दानहा चौले दी ज्या चोखा आत्मा वाटो लेनारा जया एन जहाय देवा हरा वचनहा एन येणारा काळा गोती जायले दी एन त्या जोवे पासा देवापाने दूर गोया तर त्याहाल पापा बदल दू कोईन पासा फिरणा ओ इसोके नाय ए त्या पापामाय पोडणा या अर्थो देवा पोहाल पासा मोता खांबव चढवना हरका है एन त्या बाधा देखते लाज आबरू लईना हरका है कहा का जी बोय तेव साधा पोडलो पाय पी है एन ज्या तेल खेडता एन पोथा त्या हटी खूब हारा पीक उदाड है पाकाड है तेल देव बोरकत दे है एन जी बुय काटाळे जाडे एन हुकळे उदाड है ती बिन कामी एन हारपाली होडी है ते शेवट बाळी टाकामा है गोमणारा बहाय जरी माये ई लिख्या तेरी ती तुम्हें बदल खोरा ना है उलटा तुम्हें तारना सोबे ओहडा हरा फोळे तुम्हा देई रोईला है ओहडो आम्हाल बोरसो है कहा का तुम्हे काम एन तुम्हा सोती लोखा कोली एन कोई रोईली सेवा यावोने जी मोया देवा नावो देखाडी ती बी देवे विराय जावा ओहडो तो बिन न्याय देव नाय है आमे ओहडी मोरजी है का तुम्हा माने बाधा जाहाय आशी पुरी खात्री कोईला हटी तोहडीज मोरजी शेवट होदू राखवा पासे तुम्हा आहळ्या ओनारा नाय पेंजा बोर्स कोथा एन दीर दोथा त्या रुकावा एन तेकोय कोईन देवे जे वचने देन है ते तुम्हा पाळा ओहडी आमे आशा है कहा का देवे अब्रामाल वचन देना तोवे होपतला हटी सोता कोतो कादो मोठो नाय आतो त्या हटी ते स्वतःच होपत ले नाख्या का आय तुल बोरकत दिहीन दिहीज एन तो पोरसोर वादाडी ही वादाडीज ते दीर दोयो एन वाट जोवी रोयो त्या हटी त्याल वचना फळ मिळ्या माहे आपे कोता मोठा होपत ले थे एन युक्ते गोठिये पाकी बोली बांधनी होपात लेन कोथे देवे भी सोताल वचन देन बांधी लेदा कहा का जहाल वचन देना त्याल पाकी खात्री जाय का देवे आपे योजना युक्ते दी बोदली ओ दा कोच दोना त्याल कारणोज रोयो नाय ते बेनी गोठियो देनलियो आत्यो वचन एन होपा त्या कोई देवाल खोटा बोली सोकाय नाय ये बेन नाय बोलणारे गोठिये कोय ज्या आमा आसरोला दाव दि गोया त्या आम्हाल आमे हुंबूर थवली आशा दो इथोवा जोरदार हिम्मत येवा ती आशा आमे जीवाल ओळी आकडो है ती नाय आलणारी एन खोर एन पोडदा माजल्या ठिकाणी जाणारी होडी है जा इसो आगला रोज माजा गोई हो एन आमे हाटी रावणी को है तो मलकी सदेग याचका प्रमाणे एन कामा पाळे प्रमाणे बादव काळ मोठो याजक एको ओ इन रोईलो है।